आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेन वांटो घेवपा खातीर आज सांजवेळा जपान भोंवडेर वतात. प्रधानमंत्री जनधन येवजणेक आज 11 वर्सां पुराय जातात. भारतीय विशिष्ट वळख प्राधिकरण म्हळ्यार UIDAI देशभरांतल्या इश्कोलांक 5 ते 15 वर्सां पिरायेच्या भुरग्यां खातीर वेळार आधार अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट सुनिश्चित करपाक सांगला. 1.5 दिसांच्या गणपतीचे आज विसर्जन जाता. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेन वांटो घेवपा खातीर आज सांजवेळा जपान भोंवडेर वतात. प्रधानमंत्री मोदी हांची 8वी जपान भेट आसतली आनी तांचे समकक्ष शिगेरू इशिबा बरोबर पयली शिखर परिषद आसतली. हे भेटी वेळार संरक्षण आनी सुरक्षा, वेपार आनी अर्थवेवस्था, तंत्रगिन्यान आनी नवनिर्माण सयत भारत आनी जपान हांचे मदल्या खाशेल्या धोरणात्मक आनी जागतीक भागीदारीचो नियाळ दोनी फुडारी घेतले अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनान म्हळां. प्रधानमंत्री जनधन येवजणेक आज 11 वर्सां पुराय जातात. ही जगांतली सगळ्यांत मोठ्या आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी एक आसा.
जनधन योजना वित्तीय समावेशन पर एक राष्ट्र मिशन है. इसका उद्देश्य व्यापक वित्तीय समावेशन लाना है और देश के सभी परिवारों को बैंकिंग सेवाएं प्रदान करना है. प्रधानमंत्री जनधन योजना प्रत्येक परिवार के लिए एक बुनियादी बैंकिंग खाते, वित्तीय साक्षरता, ऋण, बीमा और पेंशन सुविधा तथा बैंकिंग सुविधाओं तक पहुँच के लिए एक मंच प्रदान करती है. किसी भी बैंक शाखा या बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट बैंक मित्र आउटलेट में 0 शेष राशि पर खाता खोला जा सकता है. प्रत्येक बैंक खाता बैंकों की कोर बैंकिंग प्रणाली पर आधारित है. अनुपम मिश्र के साथ अमन यादव, आकाशवाणी समाचार.
या निमतान केंद्रीय अर्थ आनी कॉर्पोरेट वेव्हार मंत्री निर्मला सीतारामन हांणी आपल्या संदेशान म्हळां, PMJDY प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण DBTचो उपेग करून वेगवेगळ्या येवजणे अंतर्गत लाभ प्रदान करपाक, रीण सुविधा, सामाजीक सुरक्षा प्रदान करपाक आनी बचत आनी गुंतवणूक वाडोवपा खातीर प्रमुख माध्यमापैकी एक आसा. फाटल्या 11 वर्सां 56 कोटी मायेन जनधन खाती उक्ती जाल्यान तातूंत वट्ट 2.68 लाख कोटी रुपया जमा जाल्यात अशें सीतारामन हांणी सांगले. 38 कोटी वयर फुकट रुपे कार्डां जारी केल्यान जाका लागून डिजिटल वेव्हारांक चालना मेळ्ळ्या अशें तांणी मुखार म्हळें. प्रधानमंत्री जनधन येवजणे खाला 67% खाती गांवगिऱ्या वा अर्धशारी वाठारांनी उक्ती जाल्यात आनी 56% खाती बायलांनी उक्ती केल्यात. हाचे वयल्यान देशांतल्या दुर्गम वाठारांनी रावपी वंचीत लोकांक औपचारीक अर्थीक क्षेत्रांत कशे हाडल्यात हे दिसून येता अशें केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगले. भारतीय विशिष्ट वळख प्राधिकरण म्हणजे UIDAI देशभरांतल्या इश्कोलांक 5 ते 15 वर्सां पिरायेच्या भुरग्यां खातीर वेळार आधार अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट सुनिश्चित करपाक सांगला. प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार हांणी या संबंदी सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल सचिवांक पत्र बरयला आनी ताचे संबंदीत शिबिरां घडोवन हाडपाक सहकार्याची विनंती केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान एका निवेदनान म्हळां की UIDAI आनी शिक्षण मंत्रालयान सुमार 17 कोटी भुरग्यां खातीर युनिफायड डिस्ट्रीक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस प्लॅटफॉर्माचेर आधारांत प्रलंबीत अपडेट सुलभ करपा खातीर सहकार्य केला. युनिफायड डिस्ट्रीक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस ही शालेय शिक्षण आनी साक्षरता विभागाच्या अंतर्गत एक शिक्षणीक वेवस्थापन माहिती प्रणाली आसा आनी शालेय शिक्षणा संबंदीत डेटा एकठांय करता. UIDAI आनी शालेय शिक्षण विभागाच्या या संयुक्त उपक्रमाक लागून भुरग्यांच्या बायोमेट्रीक अद्ययावत करपाक सोपे जातले अशी अपेक्षा आसा. परराष्ट्र मंत्रालयान इंडिया फाउंडेशन आनी आसियान फाउंडेशनाच्या जोड पालवान आनी गोंय राज्य सरकाराच्या सहकार्यान आसियान भारत युवा शिखर परिषदेची 5वी आवृत्ती 28 ते 31 ऑगस्ट मजगती आयोजित केल्या. केंद्रीय परराष्ट्र वेव्हार आनी वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा हांणी आज युवा शिखर परिषदेच्या उक्तावण कार्यावळींत उलोवप केले. भारत आनी आसियान हांचे मदल्या सामायिक मुल्यांचेर मंत्र्यांनी भर दिलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
थेट दिसांच्या गणपतींचे आज विसर्जन जाता. राज्यातल्या चढशा गणपतींचे विसर्जन देड दिसांनी करतात. गोंयभर जाग्या जाग्यांचेर गणपती विसर्जनाच्यो सुवातो निवळ करून विसर्जनाक गरज ती तयारी करून सज्ज आसात. चडशा वाठारांनी तळयो तळी वा न्हंयांनी गणपती विसर्जित करतात. विसर्जन तळांचेर वाजत गाजत मुर्ती हाडप, थंय आरती करप आनी उपरांत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशें म्हणत मातयेची मूर्त उदकांत विसर्जित करप अशी परंपरा गोंयभर चालू आसा.
सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव.
कांय वाड्यांचेर तिसाल आसता, म्हळ्यार दर तिसरे वर्सा गणपती 5 वा 7 दीस दवरता. चवथ हो गोंयांतलो मुखेल उत्सव. फायच्यान सार्वजनीक गणेश उत्सवाक लेगीत नेट येवपाक लागता. फायच्यान ह्या माठवांनी मनरिजवणीच्यो सांस्कृतीक कार्यावळी जावंक लागतल्यो. भजन किर्तन, मराठी आनी कोंकणी नाटकां तशेंच संगीत आनी नृत्य कार्यावळींचो तातूंत आस्पाव आसा. गणपतीचे विसर्जन करतना धोक्याची शक्यता गृहीत धरून अनुदृष्टीचे जवान विसर्जन थळांचेर दवरपाचो निर्णय जाला. दृष्टी एजन्सीच्या म्हणयाऱ्यान ही माहिती दिली. देड दिसांचो गणपती आज पावयतात. 5 दिसांचे गणपती आयतारा पावयतले. हाजे उपरांत 7, 9 आनी 11 दिसांच्या गणपतीचे विसर्जन जातले. दर्या देगेवेली 35 सुवातो आनी हेर 12 मेळून 47 जाग्यांचे दृष्टीचे जीवरक्षक आसतले. जीवरक्षक गणपती उदकांत व्हरपाक मजत करतले, तशेंच धोक्याची कल्पना भाविकांक दितले. भारत सरकाराचे दूरसंचार खातें 3 सप्टेंबराक दक्षीण गोंयांत मोबोर हांगा अस्तंत विभागाची 1 दिसाची वर्सुकी सुरक्षा परिशद घडोवन हाडटा. ह्या परिशदेंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गोंय, दादरा नगर हवेली आनी दामाव आनी दीव ह्या राज्यांतल्यान केंद्रशासित प्रदेशांतले दूरसंचार खात्याचे सुरक्षा यंत्रणा अधिकारी तशेंच केंद्रीय आनी राज्यस्तरीय कायदो अंमलबजावणी संस्थान दूरसंचार सेवा पुरवणदार हाजीर आसतले. टेलिकॉम नेटवर्क इंटेलिजन्सचे वाढते महत्व आणि कायदो अंमलबजावणी सुरक्षे यंत्रणेवरवी दूरसंचार आणि सायबर समन्वयाचे साधनांचा प्रभावी वापर आदी सहित उद्योन्मुख सुरक्षा बाबींचेर या परिषदेत लक्ष केंद्रीत करतले. दूरसंचार खाते, परवानो सेवा विभाग, कायदो अंमलबजावणी यंत्रणा, घर मंत्रालय आणि दूरसंचार सेवा पुरवणदार हांचे सहित मुखेल भागधारकां आणि अधिकाऱ्यां मदीं घटमूट सहकार आणि धोरणात्मक सहभागाक प्रोत्साहन दिवप हो या परिषदेचो उद्दिष्ट आसा अशी माहिती गोंयांतल्या दूरसंचार विभागाच्या महाराष्ट्र परवाने सेवा विभागाचे उपमहासंचालक राजीव कुमार हांणी दिली. आपल्या असामान्य प्रतिभेन कोकणी नाटकाक नवी उंचाय दिवपी दिग्दर्शक नामना मेळोवपी दिगंबर सिंगबाळ हांकां आज पणजेच्या सांतिनेज वाठारांत मरण आयले. तांची पिराय 71 वर्सां आशिल्ली. फाटलो कांय काळ ते दुयेंत आशिल्ले. नामनेचे चित्रकार आनी नाटककार सिंगबाळ हे वेवसायान कला शिक्षक आशिल्ले. पुंडलीक नायक हांचे शबय शबय बहुजन समाज हे नामनेचे नाटक सिंगबाळ हांणी दिग्दर्शीत केल्ले, जे कोंकणी नाटकांत एक मार्गदर्शक चिरो अशें मानतात. नाटकाच्या मळांत तांणी केल्ल्या वावराची दखल घेवन गोंय सरकारान 2013 वर्सा तांचो राज्य संस्कृतीक पुरस्कार दिवन भोवमान केल्लो. हवामान खात्यान आज राज्यांत पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आज पणजेन चडांत चड तापमान 29.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 23.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. मुरगांवांत चडांत चड तापमान 27.4 डिग्री सेल्सियस उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियस नोंद जाला. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेन वांटो घेवपा खातीर आज सांजवेळा जपान भोंवडेर वतात. प्रधानमंत्री जनधन येवजणेक आज 11 वर्सां पुराय जातात. भारतीय विशिष्ट वळख प्राधिकरण UIDAI देशभरांतल्या इश्कोलांक 5 ते 15 वर्सां पिरायेच्या भुरग्यां खातीर वेळार आधार अनिवार्य बायोमॅट्रीक अपडेट सुनिश्चित करपाक सांगला. देड दिसांच्या गणपतींचे आज विसर्जन जाता. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळीं 7:25.